बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, बालकल्याण समितीला काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या मुलांची काळजी, संरक्षण, उपचार, विकास आणि पुनर्वसन तसेच त्यांच्या मूलभूत गरजा आणि सुरक्षितता प्रदान करण्याचे कार्य आहेत. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत रहा.